घनानन्दस्थितिमनुर्वाच शान्ति सुखलाभ वैकल्याखादीत मकरन्दादिदास गुरु कृपा शान्ति सुखलाभ वैकल्याखादीत मकरन्दादिदास गुरु कृपा
व्यवहार कार्य સારા વાહન ચાલવતાના ખરી કસોટી મારશે. આપણ કિટીની શિસ્ત પાડી તરી ઇતર વ્યક્તિ પાડતી અસે નથી. અશા વેળી કાય કરાવ? આતા એક પ્રેક્ટિકલ પ્રશ્ન વિચારેલા આહે. ઇતર વેળેલા ફાડ કસરત કરાવી લાગે છે અસેહી શિસ્ત ઘ્યા પ્રશ્ન. વાહન ચાલવતાના તેમના દ્વારા કસોટી કરી લાગતી અનુસંધાન પાડતાના ઇતર વેળ કસર બનતોય અસર એકંદરીત પ્રશ્નાવર્તના દિવસ અનુસંધાનાચા અભ્યાસ હા ખરેખર સકાળી ઉઠ્યાપાસન સુરૂ હતો. સકાળી ઉઠ્યા આપણ જેવા પ્રથમ ડોળે ઉઘડું આપલ્યા ગાડીવર ઉઠું બસતો તેમાં ખરેખર પ્રથમ આપણા આપણા સ્વરૂપાચી આઠવણ હોવી. પ્રાત સ્મરાની વૃદ્ધિ સંસ્કૃતાત્મ તત્વ સચિત સુખમ અશા પદ્ધતિનું તુલ્ય અસલેલા મને તિન્હી ગુણાંચા પલીકડે અસલેલા અસું જે આપલું રૂપ આહે ત્યાં પ્રથમ આઠવડો આણી મગ ત્યાચ્યા પુઢે આપણે જે વ્યવહાર હોતી શક્યતો ઉઠ્યાનંતર ફાર વ્યવહાર કરું જ મળે. થોડક દાંત વગેરે રહ્યું શરીર શુદ્ધિ કરું આપણે ધ્યાન બતાવો. પ્રથમ જે કંઈ કરાયતું અત્યંત ઉઠ્યાનંતર પ્રથમ ધ્યાનાલા બતાવો તેને અનુસંધાનમાં પુઢે શીખાયેલા મદદ હતી. ધ્યાન લાગ્યાનંતર પણ જે અનુભવ વગેરે રાખી હશે તે અનુભવ કરાવી ત્યારે સ્વરૂપાનંદ જસો મનાચર તસર પહેલા સાંભળ્યા ડોક્યાવર પડલા પડલા મહિના દીધલા આપણા ડોક્યાવર પડના માટે અંતિમ થાય છે. કારણ હજી કોમ્પ્યુટર પર યુગ અસલ્યામુળે પ્રત્યેક શબ્દ તોડું માપું વાપરાવા લાગતો. કારણ મને મારા એકાને અસર સાંભળ્યું કે શાળેત મુલાંના અસો પ્રશ્ન વિચારા આપલ્યાલા દૂધ ફોન દેતો तर त्या मुलांना उत्तर मला लागल्या त्यांना कुठे माहिती आहे की हे दूध येतं कुठून तसं सांगा डोक्यावर पडला म्हणण्यापेक्षा कोणीतरी विचारायचं अहो तुम्ही उत्तर देताना म्हणला असं पडला तर आपल्या तपेटीतलं पाणी आपण आपल्या डोक्यावर घेतलं पडलं की पुरुष सूक्त म्हणायला सुरुवात करावी किंवा जे आपल्याला स्तोत्र म्हणता येत असेल जे पाठ होते ते म्हणावं. त्याची देहशुद्धी एकीकडे होते आणि एकीकडे आपली आंतरशुद्धी मनशुद्धी अंतःकरणाची शुद्धी होते. ते झाल्यानंतर उद्याला बसावं. पूजा करताना हे अनुसंधान टिकू शकतं. पूजा घेता ती प्रतिमा अंगार येतो अंतरात्मा अवतारी तरी निजधामा होऊ निघेल परी ते निज रूपयासाठी निज रूपतेची मग पूजा झाल्यानंतर काही नेहमी नाश्ता जर आपण करणार असतो तर तो नाश्ता घेताना अगदी मनपूर्वक आठवण ठेवून अनुसंधानपूर्वक घेण्याचा प्रयत्न तर करा. सकाळी उठल्यापासून तिथपर्यंत आपली सर्व सर्व अशा पद्धतीने झालेली असल्यामुळे घरात घेताना काही काळातरी अनुसंधान टिकू शकेल. त्याच्यानंतर दबा घेऊन जर आपण उद्योगधंद्याला किंवा नोकरी निमित्ताने बाहेर पडलो आणि आपल्याला कंपनीची गाडी जर असेल घेऊन जाणार तर आपली जागा ही आरक्षित असते, वेळ पक्की असते, पोहोचायची वेळ पक्की असते. त्यामुळे बसल्यानंतर तिकडे तिकडे काल काय टीव्ही च्या सिरियल मध्ये झालं मॅथ काय झालं हे विचारण्यापेक्षा आपण आपलं ज्ञानेश्वरी नित्य पाठतात बोध नित्य पाठ किंबहुना डोळे फिरून नुसतं बसून राहिलं तरी सुद्धा चालू शकतं. यथावतात कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मग तिथे मात्र आता हे धर्म आपल्याकडनं घडणार आहे ते भगवंताची आपल्यावर असलेली कृपा, स्वामीजींची आपल्यावर असलेली कृपा म्हणून आपल्याला मिळालेलं आहे ते आपण सर्वसामान्यांनी पूर्णतः झोकून देऊन करावं आणि ते करत असताना मधमधन आतमध्ये झोपायचा प्रयत्न करावा. काही काळ झाल्यानंतर एखादा सोहनचा श्वास आपण जर घेतला तर आतमध्ये येऊन राहण्याला फार मोठी मदत होऊन जाते आणि आपलं सर्व चालू राहू शकते. डबा खाताना मनाला वजन कवर घेता म्हणायला तर काही कोणी आपल्याला प्रतिमाय करू शकत नाही किंवा कोणी मध्ये येऊ शकत नाही ते म्हणा. चहा किंवा काय पेय पालन आपण मध्ये करत असतो तेव्हा आपल्याला लक्षात ठेवता येईल. संध्याकाळी येताना मात्र जे भाग्यवान असतील त्यांना बसची सोय असेल त्यांनी फार छोटीशी डुलकी काढली त्यांनी घरी पोचल्यानंतर आपण फ्रेश राहतो. घरी आल्यानंतर हातपाय लावून धुवून देवावरती दिवा लावून काही ते थोड्या वेळ बसावं शांत लगेच काही किरण किरण करण्यापेक्षा आणि मग काय भगिनी असेल पत्नी असेल आई असेल तिने जर काही महिला कायदा करून ठेवलेलं असेल ते दिलं किंवा एखादा चहाचा डॉक्टर जर लागत असेल तर तो घ्यावा आहे. केंद्रात आपण जावं केंद्रात येताना आता यांची खरी कसोटी जी लागते ती आहे म्हणजे आतापर्यंत ज्यांना गाडी आहे कामावर जायला आणि यायला त्यांच्या बाजूने बोलतो ज्यांना स्वतः गाडी करत जावं लागतं त्यांच्याकडे हे पडदार असावे त्यांचा हा प्रश्न आहे. सकाळपासून जर हे सांभाळलं गेलेलं असेल तर संध्याकाळी आपलं वाहन चालवत आपण जेव्हा केंद्रात यायला निघतो तेव्हा एखादा सिग्नल जर लागला हल्ली सिग्नल सुद्धा इतके उपकारक झालेले आहेत की तिथे वेळ येत किती सेकंद आता तुम्हाला थांबावं लागणार आहे. टू व्हीलरवर जर आपण असू तर काय टेक्सा काही प्रश्न नाही. फोर व्हीलरवर जर आपण असू तर हँडब्रेक पोहता येतो गाडी न्यूट्रलवर येऊन 25-30 सेकंद कमीत कमी आपल्याला मिळतात एखाद्या सिग्नलला. डोळे उठून एक सोहनचा श्वास नक्की घेता येतो आणि त्यांनी अंतर्मुखता परत प्राप्त होते आणि आपण बघायला दिसत. मी हे सांगितलेलं आहे की पाय फेकलेले आहे गाडी न्यूट्रलवर आहे कुठेही हलण्याची शक्यता नाही किंवा चार जाती जर असेल तर हँडब्रेक लावलेला आहे न्यूट्रलवर आहे आणि 25-30 सेकंद बघितलेली आहे. एक सोहनचा श्वास घेऊन डोळे उघडले तर असं लक्षात येतं की 5 सेकंद राहिले आपण बघू शकतो. माझ्या एका अगदी जवळच्या ते वयाने मोठे आहे पण मित्र आहे चांगले मित्र आहे आपल्या मंडळाबद्दल त्यांना आता त्यांनी 26 जानेवारीला एक संस्था स्थापन केली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आपल्यापासून आपण नियम पाळायला सुरुवात करू. तिवळा झालेला सिग्नल किंवा आजूबाजूला आपले जे कोणी करत नाही करत मला नक्की माहिती आहे किंवा लाल आहे पण कोणी कार्य करत नाही म्हणून भरकर गाडी वळून सिग्नल करून 20 सेकंद वाचवण्याचा प्रयत्न आपण करणार नाही. झेब्रा क्रॉसिंगवर 5 टक्क्यावर आपण गाडी घ्यायला सुरू करणार नाही. गाडी चालवताना आपण मोबाईलवर बोलणार नाही. या नियमांचं जर पालन आपण करायला सुरुवात केली तर शिस्त आपल्यापासून लावायची असते बाकीच्यांनी मी खूप शिस्त पाळावं आपण अशी धनसाची विधानं नको करायला आपण त्या मार्गाने जर शिस्त पाळायला लागलो असं आहे की आपल्यावरच वेळ बोलतात आपण किती चालायला लागलो आपण वेळेत जर असू तर कितीतरी मंडळी आपल्याला चालताना दिसतील. आपल्याला जर घरी झालेली असेल आपल्याला जर वेळ राहण्याची असेल आणि अधिक जर वेळ चुकलेला असेल तर मग असं वाटायला म्हणजे तो मी इतका व्यवस्थित करणं ह्या जातीमध्ये ब्रेक साधना करतो आणि त्याच वेळेला दाखवणेही झाले हे सगळं व्हायला लागलं की मग शिस्तीचा वेळ बिघडतो. मला त्यांना आवडणार नाही मी आता उल्लेख केला तर कारण त्यांना खरंच आवडत नाही त्यांचं नाव घेतलेलं पण त्यांनी सांगितलेली आठवण सांगतो. स्वामी मानव मात्रांना कुठल्या तरी एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाण्याकरता म्हणून आपले इथे येणारे सद्भक्त पोकळे जातात हे वेळ अतिशय पाळतात. तसं स्वामी यांना घेऊन जायचं म्हणून त्यांनी गाडी कुठे लावायची आहे तिथनं चालायला किती वेळ आहे वर चढून जाऊन बेल वाजवायला आणि मग स्वामीजींना दूध बनवून हे सगळं कॅल्क्युलेशन करून 5 मिनिटं वेळेच्या आधी गाडी लावून व्यवस्थितरित्या ते वर आले बेल आली स्वामीजींनी दार उघडलं तर सगळा तरी वेळ स्वामीजी चौधरी सगळा झालं तर निघूया म्हणून अशी जर वेळ काढायची की आपण आपल्याला शिस्त लावली तर गाडी चालतात रस्त्याच्या कडेने किंवा अंदाज घेऊन चालवून हा त्रास न होता आपण जाऊ शकतो आजच्याही घडीला आणि मग जर निवांत गाडी चालवता आली तर अनुसंधान पाळण्याची शक्यता ही नक्की वर्धिष्ठ होते. हे ज्यांनी प्रश्न विचारलेला आहे त्यांना पटलं तर बघा अनुसंधान पाळण्याच्या आणखीन काही युक्त्या छांदोग्य उपनिषदामध्ये त्या ऋषींनी सांगितलेल्या आहेत. ते असं म्हणतात की मधनं आपण जर आपल्या शरीराला स्पर्श केला तर उष्णता जाणवते. ही उष्णता ज्याच्यामुळे शरीराला प्राप्त आहे त्याच्याकडे सरळ लक्ष जाऊ शकतं कारण सदैव ज्याच्यामध्ये धुगधुगी नाही काहीही किंवा त्याच्यामध्ये प्राणाचं चलन बदलण्याचे थंड पडलेलं असतं ज्या अर्थी आपल्याला उष्णता जाणवते त्या अर्थी तो आतमध्ये उपस्थित आहे त्याच्याकडे लक्ष देता येईल. अगदी सोपी अनुसंधानाची पद्धत त्यांनी सांगितली आहे. आपल्या इथे आत्ता आपण उपस्थित असलेल्या कोणाला तरी असं वाटतं की आपण थंड गार असे पडलेले आहोत. प्रत्येकामध्ये ती उष्णता आहे प्रत्येकामध्ये 37 डिग्री किंवा 97 डिग्री कारण हे टेम्परेचर जे आहे ते ज्याच्यामुळे आहे त्याच्याकडे लक्ष सहज देता येऊ शकतं. गाडी चालवताना मी आता सांगत नाही बोलतो कारण दुसरी पद्धत त्यांनी असे सांगितले की कामात जर आपण बोटं घेतले आणि डोळे मिळून घेतले पूर्ण ताल बंद करून घेतले जसं फटामाच्या वेळेला आपण बरोबर होतो तर रथाच्या ताटांचा आवाज किंवा यज्ञकुंडामध्ये नुकत्या प्रज्वलित झालेल्या अग्नीचा ज्वारांचा जसा धूप 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 असा आवाज होतो किंवा बैलाच्या टकारींचा आवाज अशा प्रकारचा आवाज हा त्याचा अनुसंधान आपल्याला ठेवण्याकरता म्हणून नक्की उपयोगाला येईल. आणि तिसरी पद्धत त्यांनी असे सांगितले की आपले डोळे आपण थोडे जर दाबून घेतले तर थोड्या काही वेगवेगळ्या आकृत्या आणि नील बिंदू ज्योतिरूप असं काही एक डोळ्यासमोर येतं. आता विविध युक्त्या त्यांनी तिथे सांगितलेल्या आहेत. आपण निवांत बसलेले आहोत समजा आपण खरंच भाग्यवान असतो आणि गाडीतनं आपल्याला कोणी घेत असेल तर काही क्षण काम बरोबर तो आवाज ऐकायला हरकत काय आहे त्याला मात्र असं करून बघायला हरकत काय आहे आपल्याला अनुसंधान जर टिकवायचं असेल तर अनुसंधान टिकवता येऊ शकतं. त्याच्याकरता तेवढी आत्मज्ञान खरं तर ओढ निर्माण व्हायला पाहिजे. जशी स्वरूपानंदांना ओढ निर्माण झाली तर त्यांनी प्रत्येक घाटामध्ये ओंकार म्हणायला सुरुवात केली आणि घर घेतला पावलं टाकायला सुरुवात केली आजारपणानंतर तर ते म्हणायचे 4 पावलं टाकली तर मला खरं तर करतो आणि बसून सहज नारायणकडे बघितलं तर मला चक्कर येईल. इतकं दरिद्र राष्ट्र झालेलं असताना सुद्धा पावलं टाकत असताना त्यांनी स्वतंत्र अनुसंधान केलं. ज्या जीवाला त्याची निकट निर्माण होते, ज्या जीवाला त्याची अत्यंत आवश्यकता वाटते, तो आता अनेक विध नित्या स्वतःच स्वतः सुद्धा निर्माण करू शकतो. त्याला कोणी दुसरा गाईड नाही लागतो. तो त्याच्या त्याच्या पद्धतीने अनुसंधान कसं टिकेल हे बघायला लागतं. गाईडला जाताना स्वामीजी जर आपण भेटी दिला तर त्यांचे शब्द कारणावर पुन्हा अनुसंधानाद्वारे आपण योग्य तो मार्ग चोखाळू शकतो. तितकेच जण आपल्याकडे त्याचा असेल अभंग कधीतरी आपण म्हणू शकतो. अनुसंधान याचा अर्थ आपल्या स्वरूपात येन केन प्रकारे केलेलं स्मरण. ते आपण प्रत्येकाला खुटपट्टी सारखं नाही काय प्रत्येक आपल्या आपल्या प्रकृतीला समजून समजून ते ठेवायचा प्रयत्न जर केला तर हे टिकू शकतं आणि त्याच्यातलं पुढे खरंच समाधान शांती तृप्ती त्याच्या वर्तणुकीतनं दिसायला पाहिजे. त्याचा तो इफेक्ट यायला पाहिजे. अन्यथा ते कर होते स्वामीजींकडे येते मोठ्या स्वामीजींकडे मोठे स्वामीजी त्यांच्या घरी गेले ते आचार्य होते म्हणून भेटायला तर ते जातीवर पडून सोहम सोहम अशा पद्धतीने म्हणत होते आणि त्याच्याशी कोणी बोलायला गेला राहत होते. ते कोणीच्या मात्र स्वामीजी अशा पद्धतीचं हे असू शकत नाही. म्हणून हा अनुसरणाचा अभ्यास स्वामी मुखरनाथ तर इतके प्रयोगशील आहे ते कधीच आपल्याला आठवत नाही. ते म्हणतात तुम्ही तुमची प्रतिभा वापरून काही अडचणी मार्ग काढू शकता. तरुण अनुषंगिक पद्धतीने त्यांनी आपल्याकडनं साधना करून घेतली. ते म्हणतात तुमची तुमची प्रतिभा शक्ती वापरून तुम्ही अजूनही त्याच्यात काही हजर घालून तुमचं अनुसंधान टिकवू शकता. तसे प्रयोगशील राहून आपण आपलं अनुसंधान जास्त वेळ टिकेल याचा प्रत्येक जण अभ्यास करूया. धन्यवाद.
बरकत आई अमृत वातून जीवन हे धन्यधारे, जीवन हे धन्यधारे, निवास रामी लोट रति तैसे मानस धारे। अथक सिद्ध साधु जनाना कति तीन बोले, कति तीन बोले। अथक सिद्ध साधु जनाना कति तीन बोले, अखंड सावधरा ब्रह्मानंदे बोले, ब्रह्मानंदे बोले। निवास रामी ज्योतिरति ऐसे मानस धारे, ऐसे मानस धारे। गुरु कृपेन्द्र गुरु कृपेन्द्रोन शांत तिरत राहिरे, शांत तिरत राहिरे। निवास रामी ज्योतिरति ऐसे मानस धारे।
जवळजवळ सगळे तरुण विधी
या तरुण पिढीवर आपण जे अखंडपणे संस्कार करण्याचं कार्य आणखी घेतलं आहे त्याबद्दल समाजाने तुमचं रुगी मानले पाहिजे. आजच्या अराजक सदृश वातावरणात बाहेरचा समाज विस्कळीत होत चालला आहे. तो सुधारण्याचा आपण निश्चयाने प्रयत्न करीत असलेला प्रयत्न सुखनीय आहे. या सर्व साधकांचं कधी आवश्यक त्यामुळे समृद्ध होणार आहे यात शंका नाही. सद्धर्म सत्कर्म सत्कर्म सदुपालन सत्साधना या पाच सूत्रांचा अवलंब कसा करावा याचं मार्गदर्शन तुम्ही करीत आहात हे पाहून समाधान वाटत. तुमच्या या प्रकारामुळे प्रत्येक जण स्वतःवर श्रद्धा ठेवून स्वतःचा आत्मविश्वास वाढवी ही आशा माझ्या मनात निर्माण झाली आहे. सर्वांच्या जीवनाचा प्रवास व्यक्तीत असून समष्टीत आहे. द्वैतापासून अद्वैतात, जीवात्म्यापासून शिवात्म्याकडे, मृतापासून अमृताकडे आणि शिबिराकडून तेजाकडे होत राहणार या क्षणाला संयम आत्मप्रतिष्ठा सभ्यता सुसंस्कृत आणि फाल्गुणा या तुमच्या यज्ञकार्यातून निर्माण होणार आहे. तुमचा गीतादर्शन हा ग्रंथ व्हा त्या दिवशी त्यांना गीतादर्शन हा ग्रंथ दिला होता तो त्यांनी वाचला. अतिशय बोध आणि सुदौल म्हणजे गीतेचा प्रवास ही वाचकांच्या उंदरेत आला आहे. तुमचा हा ग्रंथ संग्राह्य आहे. तुमचं गीतादर्शन वाचण्यामुळे वाचक ताणतणावाने मुक्त होऊन सुंदर जगणं शिकू शकते. या तुमच्या ग्रंथामध्ये साधकांना आचार आणि विचार शुद्ध ठेवता येईल. संत तुकारामांनी ग्रंथाला मंदिराची उपमा दिली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चांगला ग्रंथ म्हणजे आपला प्राण असतो असं म्हटलं आहे. वाचलेलं लक्षात राहत नाही असं नेहमी वाचक म्हणतात ते खरंही आहे. पण स्नान केल्यावर पाणी अंगावर राहत नाही तरी आपल्याला आंघोळीमुळे प्रसन्न वाटतं. तुमचा ग्रंथ वाचल्यामुळे जीवन कसं जगावं याचं वाचकांना मार्गदर्शन किती सुंदर पत्र पत्र लेखाची तुला कला आहे. आपले हे रुग्णबंधन काय आहे त्यांनी सुरुवातीला जे शिक्षक लिहिलं आहे त्या शिक्षकाचा सुद्धा संदर्भ कुठेतरी पत्रात देण्यासाठी आवश्यक आहे. आपले हे रुग्णबंधन काय आहे मी जरी नेहमी येऊ शकत नसलो तरी तुमची सर्वांची नेहमी आठवण येते. पुढला प्रसंग जानेवारीच्या तिसऱ्या रविवारी 15 जानेवारीला आहे. आपला 15 जानेवारीचा वस्तुत झाला असता परंतु आपण 15 जानेवारीला पनवेलला सोहम ध्यानकारांना मिळवण्यासाठी गेलेलो होतो त्यामुळे त्या दिवशीचा प्रसंग होत आहे. तसंच त्याच्यानंतरचा जो प्रकार होता त्या दिवशी युवा महिन्याचा कार्यक्रम होता त्यामुळे तो प्रसंग झाला नाही. या महिन्यात नेमका 5वा रविवार आलेला असल्यामुळे आपला हा प्रसंगाचा कार्यक्रम झाला. त्याची अशी इच्छा होती की प्रसंगाच्या कार्यक्रमाने वापरणार म्हणून तो 15 जानेवारीच्या वेळी आज वापरणार. पुढला प्रसंग जानेवारीच्या 3रा रविवारी 15 जानेवारीला आहे. योगायोगाने त्या दिवशी असणाऱ्या माझ्या वाढदिवशी माझं हे लेखी चिंतन सर्व साधकांना वाचून दाखवावं त्यांचं त्या दिवशी वाढदिवस होतं. आपण सर्वजण त्यांच्या वाढदिवसाच्या नंतर वाढत्या वाढदिवसाच्या आता त्यांना शुभेच्छा करू. व तुम्ही सर्वांनी मला शुभेच्छा कराव्या ही प्रार्थना करून माझं स्वागत पूर्ण करतो. श्रीयुत पोखरे श्रीयुत मामराव पत्रकारे यांना आणि सर्व साधकांना माझ्या शुभेच्छा सांगाव्या. तुमचा नम्र प्रश्न
Good.
นี้ยืนแล้วจะช่วยเราไหมแต่ก็แค่จะทำให้เราแต่ถ้าเราไม่ทำแล้วจะทำจะทำแล้วจะยากขึ้นแล้วจะทำแล้วมันก็รู้ว่าจะทำอะไรช่วยเราแต่ถ้าเราไม่ทำแล้วจะทำยังไงล่ะเด็กที่ชูนัยบอกว่าพี่เจ้าตลอดพี่อาเจ้าอาตาตอนนี้คือเรื่องจะกุลบีอาตมาเนี่ยจะดูดเงินนะที่พิชาที่เรื่องนั้นตัดไปอันนี้ที่เกิดขึ้นว่าเราวิ่งเยอะตัวเต็มเยอะที่ว่าเรียนอะไรแต่ที่เรียนให้เรียนนั่นก็จะยุติการแล้วจะเห็นที่ตัวเราจะทำให้ใจเราดีแต่ที่กันเราทำให้ไม่มั่นใจที่สุดแต่เราจะเห็นที่เราได้แค่แค่เราเราไม่ได้ใช้สารในที่เราใช้อะไรนะแล้ววันที่จะเห็นที่เราได้ที่นี่นิมิตาที่ดีอะไรแบบนี้ขอพระนามพระธรรมให้เกิดที่วัดสุขที่เนี่ยअरे सहन जगा करेजा से इधर अपने मुझे दुई तर कमी होने की खूब गर्व है अरे अपने मुझे दुई तर खूब बड़ा हो गया अपन अपने पत्थरा एक समुद्र तो ये अपने पत्थरा में सापेक्ष जगा जगह से समुद्र तो इसका नाम देखो अतः समुद्र तो यहाँ का सापेक्ष एक निकाल का विग्रह पाने का अपने मानसिक प्रक्रिया में अपन विग्रह से सहन कर रहे थे अधिक सतर्क होकर कभी कभी शक्ति अतिरिक्त भी खेला सकता होता है परंतु खूब आकर्षित कर रहा होता है बोला थे तो कर्म जो परमात्मा जो सहन की होता है दुनिया का मतलब कि सहन करने हाजिर है संबोध हाजिर संबोध मतलब सतर्क सहजी आता है और यह मूल धातु का दो अर्थ रहता है एक अर्थ है सहन करना और दूसरा अर्थ है जीवित होना विनोबाजन का जो जीवित हो जो सहन करते हो तो जीवित है इसलिए अवगत रखना है अपन सहन करो कैसे जीवित हो अपना है सहन करते हैं कि अपन सहन करो ही जीवित हो परंतु हा खरोखर विचार करण्यासारखा विचार करण्यासारखा हा धातू आहे सहन करणं म्हणजे दुसऱ्या आपल्याला नेहमी सांगतात आपल्या भारतीय समाजामध्ये जेव्हा कन्येला आपण विवाह करून तिच्या पतीच्या घरी पाठवतो तेव्हा तिची आई सांगते की तू तिच्या भारताच्या सगळ्या लोकांचं सहन करायला शिकतो आणि ते सहन करायला शिकते तर त्यांना शिकायला तू सहन केल्याशिवाय तुझा युद्धा विजय विजय नव्हे ते युद्ध नव्हे परंतु मन आमच्या करणे विज्ञान युद्धाचे विज्ञान हे आपल्यामध्ये एकूणच आपल्या सहनशीलतेचा मामला वेगळा आहे पण विज्ञान याचा अर्थ आमच्या करणे आता त्याचा अर्थ तर ते सुद्धा सहनशीलतेवर आपल्याला स्वप्नावर आणि हे प्रशिक्षण आपल्याला आपल्या स्वभावाला द्यायला असं माझ्या लक्षात आपल्याला सहनशीलता कशी वाढावी याचा कुठलाही अभ्यासक्रम आमच्या कुठेही बघायला लागला नाही सहनशीलता ही आपल्याला शाळा आणि महाविद्यालयांना मुळीच शिकवण्यात येत नाही सहनशीलता ही बरेचदा दौर्बल्याचं एक रूप आहे असा देखील समज आपला करून दिलेला आणि सहनशीलता आणि दुर्बलता याच्यामध्ये फरक आहे त्याला एक सीमा द्यायचा आहे सहनशीलता एका ठिकाणी संख्या दुर्बलता दुसऱ्या ठिकाणी सुरू होते या सहनशीलता आणि दुर्बलता या दोघांमधला फरक आपण समजून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे उपदेशनामध्ये फार सुंदर अशा आज्ञा आलेल्या आहेत त्यात ते असं म्हणतात आपल्या सहनशीलतेची सुरुवात करायला काही सुंदर आहे असं मला वाटतं व्यापक उद्योजकाचं होत असते विचारचं काही विषय तर त्या आज्ञा खूप छान आहे उपनिषदाचं सांगतात की तपंतम न निंदेत तत् प्रसन्न याचं म्हणतं की जो तापणारा सूर्य असतो त्याची निंदा करणार हे पहिलं प्रश्न. ऋतूंना निंदे तर व्रतन, ऋतूंची निंदा करणं हे दुसरं प्रश्न. वर्षांतून न निंदे तर व्रतन, वर्षा करणारा जो पाऊस असतो त्याची निंदा करणं हे एक लोकांना निंदे. तुम्ही निसर्गात समष्टीमध्ये जे वेगवेगळे भगवंताचे निसर्गाचे आविष्कार दिसतात त्या आविष्कारांवर सुद्धा टीका करतात आणि हे तुमच्या सहनशीलतेचा प्रभाव होतो. तुम्ही एका विशिष्ट मर्यादेनंतर उन्हाळा झाला आणि तुम्ही इतकं त्या उन्हाळ्यावर बरोबर बरोबर खायला लागता तुम्ही तुम्हाला तुम्ही झोपू शकत नाही. त्याचं कारण तुमची सहनशीलता त्या ठिकाणी संपून जात. तुम्ही महाराजांना किती उरून काय आहे काय झाले काय ग्लोबल वॉर्मिंग असं झालं पाऊस पडायला तरी पाऊस खूप झाला एका मर्यादेनंतर तरी आपण त्या पावसाची निंदा करायला हवं. त्या पावसाला धक्का द्यावा, त्या पावसाला घालवा म्हणतो, त्याच्यासाठी यज्ञ करावा. आपण नाना उपचार करतो पण हे सगळे आपली सहनशीलता कमी पडण्याचे लक्षण आहे. आपण त्यांना झेपू शकत नाही, आपल्याला हे सहन करतच नाही आपण. आणि मग शेवटी ते सांगतात की लोकांना निंदेच करतो. तुम्ही त्यांना बाहेरचे निसर्गाचे आविष्कार थोडेफार धरून करू शकणार तर तुम्ही आपल्या आसपासची लोक आहेत त्यांचे आविष्कार सुद्धा धरून करू शकता. तुम्ही लोकांची निंदावर कमी करायला हवं. तुम्हाला प्रत्येक ज्याची निंदा करता येईल त्याच्याबद्दल ती तुमची सहनशक्ती संपुष्ट करायला हवी. आपल्याला ज्या ज्या व्यक्तीची निंदा करायची वाटते त्या त्या व्यक्तीविषयीची सहनशक्ती आपण गमावली असते, त्या सहनशक्ती पराभूत झाल्याची असते, तेव्हाच आपण त्या निंदेला सर्व. म्हणून ते म्हणतात की लोकांना निर्देश करतो. आणि मग सर्वात शेवटी त्यांनी असं सांगितलं की सर्व अगदी ही उपासित करत हा फारच पुढचा होतो. ही एकदम मोठी मोठी उपनिषद आपल्याला तिथपर्यंत बघायला वेळ आहे. सर्व अगदी सर्वजण माझं स्वरूप आहे, तोच परमात्मा माझ्यासाठी सर्वांमध्ये आहे हा संतांचा अंतिम भूत आहे. आपल्याकडे तो नाही हे आपल्याला मान्य आहे, परंतु हाई हाई आपल्या इथे अशा प्रकारची हृदयाची विशालता आणण्याचे प्रयोग खूप पुराण काळापासून झाले. एका ठिकाणी उपनिषद असं म्हणतात की अन्न न निर्देश होत, अन्नाची निंदा करू नका हे बोलतो. आपण अन्नाची निंदा करतो म्हणजे आपल्याला अन्न ग्रहण होत नाही, आपल्याला अन्नाची निंदा का करायची वाटते. त्याचं कारण असं की आपली सहनशीलता त्या ठिकाणी समजते, आपल्याला काहीतरी आवडलं नाही त्या अन्नापासून म्हणून आपण त्याची निंदा करायला सुरुवात केली. उपनिषद म्हणतो की व्रत निंदा करायची नाही तर व्रत म्हणून सहनशीलता वाढवायचा हा उपाय आहे. मला हा सांगण्याचा अधिकार नाही हे मी सुरुवातीला सांगितलं, परंतु मला असं वाटतं की आपल्या सर्वांसाठी हा एक अभ्यासक्रम उपनिषदांनी दिला. आपल्याला शाळेच्या पुस्तकांमध्ये हे मिळणार नाही, तर उपनिषद आपल्याला निश्चित असं सांगतात की आताने किती आपल्याला सहन करता येईल, आपल्याला बाहेर सहनशक्ती वाढवता येईल, व्यक्तीमध्ये समष्टीमध्ये आपल्याला म्हणजे सर्व निसर्गामध्ये सहनशक्ती वाढवता येईल, त्याची व्यक्तीच्या ठिकाणी म्हणजे व्यक्तीच्या ठिकाणी सुद्धा सहनशीलता आपल्याला वाढवता येईल. कारण हे व्रत म्हणून आपण स्वीकार करतो, या व्रताचा स्वीकार केला पाहिजे, अन्नाचा त्याग करू नका असं देखील व्रत परिषद आपल्या सद्गुरूंना योग्य अशा प्रकारचं आपण असं द्या असं देखील व्रत परिषद प्रत्येक ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की ते आलं नाही कळलं आपल्या आता आठवायला नाही का बरं झालं आपण प्रश्न विचारल्याने माझ्या डोक्यात असं त्या आज्ञातही आठवलं. एका ठिकाणी असं सांगितलं की तुम्हाला जर काही एखादा चांगला उत्तम तपस्वी भेटला असं गुरु आपल्या विचारा करतो, तुम्हाला जर काही एखादा उत्तम चांगला तपस्वी भेटला तर त्या तपस्याला जसं तुम्ही माझं पूजन करा तशीच त्याची पूजन असं मला समजतो की हा किती वेगळा कुटुंब आहे आणि माझे सद्गुरू वेगळे आहेत म्हणून त्याचे किती वेट करायचं किंवा म्हणून त्यांचा आहार करायचा असं करू नका असं सुद्धा उपनिषदांनी सांगितलं. आपल्याला आपलं हृदय विचार करणं हाच सहनशीलतेचा मार्ग आहे, आपलं अंतःकरणाची धारणा विचार करणं हा आपल्यापुढे एक मार्ग असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पद्धतीने हा अभ्यास करता येईल. सहनशीलतामध्ये दुर्घटना सहनशीलता म्हणजे सबलता, विशिष्ट सबलता म्हणजे म्हणजे सहनशीलता असते. याच्यामध्ये हे बल असतं, याच्यामध्ये हे धैर्य असतं,
समग्र व्यक्ति का सहन करने को खरी सवाल समग्र व्यक्ति का सहन न करना तिचा भावना हे अगति गौरव जाए मानसिक गौरव जाए सहनशीलता अशी बाबाबाई हा खरोखर आवश्यक आहे. तर आपल्याला प्रत्येकाला आपल्या ठिकाणी आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांची सभा करायची जी आध्यात्मिक साधन आहे सहनशीलते. एक जसं आपण झाला होतो जसं आपण म्हणाला होतो जसं आपण प्रवचनाला होतो आपण प्रसंगाला होतो त्याचप्रमाणे सहनशीलता हा सुद्धा त्याचाच एक भाग आहे. अशा रीतीने आपल्याला त्याचा टीका करायला पाहिजे आणि असं तेलामध्ये सहनशीलता वाढायची असं नाही तेलामध्ये काय असं नाही. पुन्हा एकदा हा मामला आपल्याशी निवडून सांगतो पुन्हा एकदा हे घडी आपल्याशी निवडून करावं आपल्या स्वतःच्याच ठिकाणी आपल्याला करायला पाहिजे आणि ती कशी वाढवायची त्याचा अभ्यास कसा करायचा हे ओळखायला पाहिजे.
त्याला मिळणारे दादाचे विषय
डिप्रेशन मध्ये जाणारी व्यक्ती बहुधा विचार करून करून अभिष्ट जे आहे तर ते सगळं आपल्याबाबत घडणार असं ठरवते आणि त्याचे जे परिणाम आहेत तर ते परिणाम अर्थातच नको असतात आणि त्या परिणामांची देखील भीती ते झालेलेच आहेत अशा पद्धतीने अनुभवते आणि त्याला लोक समजवून सांगत असतात की अरे आता येण्याचं काहीच नाही हे सगळं मानसिक चाललेलं असतं वैचारिक चाललेलं असतं या गोष्टीला सत्यता नसते गृहित असतात ऑफिसमध्ये माझं गैरसमज झालेलं आहे त्यामुळे माझी दुसऱ्या डिपार्टमेंटला बदली होणार आहे त्या डिपार्टमेंटमध्ये माझं मी जमत नाही असे लोक आहेत ते माझ्या वाईटावर आहे माझं रेकॉर्ड खराब होणार मला ऑफिसमधून काढून टाकलं जाणार प्रत्येकात डिपार्टमेंट बदललेलं नाही कोणी म्हटलं नाही तुमचं डिपार्टमेंट बदलायचं पण ते होणार असं कोणी करतो आता ते झालं जवळपास आणि ऑफिसमध्ये जायला घाबरायला सुरुवात होते कोणाचा प्रश्न आहे पण डिप्रेशन जेव्हा येतं तेव्हा डिप्रेशन येण्याच्या आधी परिस्थिती येईल अशी कल्पना असते म्हणून आधीच त्याचा प्रतिकार म्हणून करायला सुरुवात करतो डिप्रेशन मध्ये येणाऱ्या व्यक्तीला सगळ्या कुटुंबीचे सांगत असतात की अरे आता तो झालेलंच नाही तेव्हा तो म्हणतो की हे होणार आहे अशी अडचण अशी व्यक्ती ध्यान करेल तर ध्यानामध्ये देखील तेच होणार अशा प्रकारे चिंतन करण्याची शक्यता असते मन शांत करायचा प्रयत्न करायच्या ऐवजी परिस्थिती आपल्या विरोधात कशी जाईल याचं चिंतन करण्याची शक्यता असते मी म्हणजे ध्यान करू नका कारण नेहमी जेवढं चिंतन झालं असेल तेवढं डोळ्यांकडून आधारात तेच तेच चिंतन होईल मला कामावरून काढून टाकलं जाईल मला फॅक्टर होणार मला हार्ट अटॅक येणार काही असेल माझा मुलगा आता तर लग्न करणार आणि ते मला आवडणार नाही अजून कठातच नाही म्हणून डिप्रेशन ज्या व्यक्तीला येतं आणि अलीकडचं कारण असं आहे की हे सगळं अपरिहारी आहे जास्त जास्त जसं जगत आपल्या अवतीभोवतीचं फिरायला सुरुवात झालेली आहे तसं तसं आपल्या हातात असणाऱ्या गोष्टी आता नाही आता बाहेर चाललेले आहे मग करायचं डिप्रेशनच्या बाबत मी एक सांगतो की आहे त्या परिस्थितीला ऍक्सेप्टन्स नसणं स्वीकार नसणं यावर डिप्रेशन वाढत आपल्याला प्रमोशन मिळणार नाही याच जर स्वीकार झाला तर प्रश्न आपल्याला प्रमोशन हवंय आणि मिळणार नाही अशा विचारामध्ये सापडलेलं मनुष्य डिप्रेशनमध्ये जास्त लवकर जातो आपल्याला एक हवंय आणि मिळत नाही भगवंतांनी जसं खेळणे कसं राहण्याची इच्छा मिळते त्याच्याऐवजी आपल्याला जसं व्हायचं आहे तसं हवं अशी इच्छा आहे आणि ते होत नाही यावर या अडचणीमध्ये मनुष्य सापडतो तुम्ही काय ऐकण्यासाठी कशा करताय तुम्ही या करता येता की ही जशी परिस्थिती असेल तशी परिस्थिती तुम्ही स्वीकारा असं इथं सांगितलं जातं याचं कारण तुम्ही देहमानवृद्धीच नाही देहमानवृद्धी आणि तिच्यावर गुजरणारे सगळे प्रसंग जसे घडायचे तसे घडव तुम्ही देहमानवृद्धीच नाही तर एकोणीशी तेच तू आहे तू सच्चिदानंद स्वरूप आहे तू आनंद स्वरूप आहे शांत स्वरूप आहे
आणि देह मन याचा विरोधी जे जे घडत असेल तर ते जे देहभावापर्यंत आहे सुद्धा आणि त्याचा संबंध नाही. देहाला मी असं जास्तीत जास्त दुःख मानत सातत्य असं करत असं देहाला मी असं मानव सद्गुरुच वचन जो उदयी करतो तो मोक्षाचा अधिकारी होतो आणि तो सद्गुरुच वचन हृदयाची धडक नाही ही एक गोष्ट आपण ते असं कधी निश्चित करत नाही आणि दुसरं म्हणजे देहभावामध्ये अतिशय सापडतो आणि देहभावामध्ये सापडल्यानंतर येणारी जी परिस्थिती असते ती अमान्य करतो ती येऊच नाही याच्याकरता झगडतो तो डिप्रेशनमध्ये जातो. डिप्रेशनमध्ये जाण्याच्या पूर्वी काही करता येणं शक्य आहे. डिप्रेशनमध्ये गेल्यावर काय करता येणं शक्य आहे. डिप्रेशनमध्ये गेल्यावर देखील असं करता येणं शक्य आहे की मी मान्य करेन काय होईल होऊन होऊ जे होईल ते मान्य करेन. जर मान्य केलं तर त्या ठिकाणी विषय संपतो. अमान्य केल्यावर आणि मान्य आणि अमान्य हे मानसिक भाव आहेत प्रत्यक्षात काहीच झालेलं नाही. मान्य करण्यामुळे जर काही होत असेल तर त्याच्यातून त्याची सुटका होते. एवढं माझं नुकसान होईल झालं गृहित झाले परिणाम होते इथं गोष्ट करते पण परिणाम असे होऊच पाहिजे म्हणून होते. म्हणून सकारात्मक चिंतन असो नामस्मरण असो सद्गुरूंचं जे वचन आहे त्या वचन त्याच्याकडे अर्थ लावून अर्थाकडे लक्ष देऊन ते सतत अनुसंधान त्याचं ठेवणं ही गोष्ट असतो. या सर्वांच्या मुलाची गरज असते त्यामुळं कोणतीच गोष्ट मात्रा म्हणून चालत नाही असं जसं तुम्ही खूप अशांत आहात आणि तुम्हाला नाम घ्यायचं आहे की शांत व्हायचे तुम्ही नाम घेऊन शांत होऊ शकत नाही. प्रथम तुम्ही शांत व्हा आणि नाम भीती वाटते. अगदी लहानपणी आम्हाला आठवते की आम्ही शिजेवरून परत होतो आणि कुणीतरी म्हटलं की तो वाद आज म्हणजे त्याबाबत वाद नाही कोणीतरी म्हटलं की इथं वाद येतात आणि मग आम्हाला आठवतं की आमच्यापासून ते मोठ्या लोकांपर्यंत राम 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 पण त्या राम म्हणण्यात अर्थ नव्हता मला आज भीती होती गुणाची भीती होती आणि रामराम रामराम चाललेलं त्याने काही दिसत नाही. मग नामस्मरणाने जिंका नाही हा ध्यानाने जिंका उलटा परिणाम होईल. तुम्ही जर काही करणं आवश्यक आहे तर ते होईल ते होते असं म्हणणंच आवश्यक आहे. परमेश्वराला तसं ठेवायचं तसं ठेवेल आणि तसं त्याने घेऊ देतं होऊ देतं तसं त्यांनी ठेवल्यावर देखील त्याला लागेल नाही की मी तुला सोडणार नाही ठेवले आनंद आहे ते राहावे तितकी असं द्यावे समाज आनंदाने ठेवलेलं आहे कसं आहे जे धरे ते मला मान्य आहे. या ठिकाणी तुमच्या काळजा मी असं सांगतो की 70-80% कमी लोक 20-30% तरी देखील रुखरुख आठवण अशी राहत झाले पण इतकं कमी झाल्यानंतर मग तोपर्यंत करायचं काय तोपर्यंत धावा करायचा. एका जर चालेला तर नाम घेऊ नको धावा करायचा प्रार्थना करायची. मान्य असं म्हणायचं माझं जीवन तुझ्या हातात आहे असं म्हणायचं ध्यान नको करायचा कारण उलटा परिणाम जर झाला तुम्ही ध्यानात देखील त्याचं चिंतन केलं तर अजूनच प्रश्न येईल. कॉन्सन्ट्रेशन हे गरजेच्या विचारावर कॉन्सन्ट्रेशन होत नाही असं तुम्ही म्हणतात ना तर ते चूक आहे. कॉन्सन्ट्रेशन ज्याची गरज आहे त्याच्यावर सर्व फोकस आहे असं असल्यामुळे इतर ठिकाणी मास्टरग्रेशन करायला म्हणायची शक्ती शिल्लक नाही. सगळा जीवनाचा भाग काय दिसेल मुलींचं रत्नाकडे ठरत नसते. तर सगळा दिवसापासून रात्रीपर्यंत सगळा मुलीचं रत्न एवढे वेळा विश्वास झाल्याचा काम नामदेव विश्व ध्यानिक करू शकत मुलीचं रत्न वयकू वाढता आहे अशी भावना निर्माण होते आहे. एक उदाहरण म्हणून घेतलं असं ते मुलीचं रत्न आहे कुठल्याही प्रकारची अशी एखादी जर चिंता असेल तर त्या चिंते म्हणून असंच होत. याचा उलट असं असतं पण ते खंडित लोकांची वर्तन असतं. लोकमान्य टिळकांना शिक्षा झाली आणि राजकारणाच्या मध्यवर्ती भागात होते एकदम मध्यवर्ती भूमिकेत होते. 10 वर्ष मंडळ दुसऱ्या देशात शिक्षा ऐकून गाडीतून जाताना झोप देखील झाली. म्हणून नेहमीच असा प्रयत्न करावा परमार्थ आत्मदर्शन समाधी या गोष्टी तुमच्या जीवनात होवो पण ही गोष्ट प्रथम होवो की करत असताना आपण देहमनोबुद्धी करते आपण करत नाही अशी भावना असताना संसारावर विश्वास नसावा तेव्हा एक टक्का देखील विश्वास ठेवण्याच्या योग्यतेचा संसार नाही. आपण वाढलेली मुलं असतात आपलं नंतर कायम व्यक्ती एमटीटी आहे असं असल्यामुळं इतकं तुम्ही प्रत्येकाला इंटरेस्ट करू शकत नाही. मग त्याच्या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्ही नियंत्रण बनवू शकत नाही. अशा सगळ्या मर्यादा जर राखून आपण राहिलो तर मग डिप्रेशन मी असं म्हणेन की येणारच आहे. आणि जर डिप्रेशन असेल तर सर्वात उत्तम गोष्ट मानसोपचार तज्ञ देखील सांगतात की स्वीकार स्वीकारल्यावर काही नसतं पण स्वीकारायला घाबरतो म्हणून डिप्रेशन आपण वेळेला सांगा. बर मग साधनेचं काय मी म्हणेन औषध घ्या. प्रार्थना फक्त का डिप्रेशन आहे त्यावेळेला करण्या करणीय उपाय करता येते तर कळवळून केलेली प्रार्थना तरुणाशक म्हणा शरण असतात त्यामुळं प्रेमा हरिकांनी होऊन जाईल. ज्यांनी एकाग्रता होईल असं काही करू नका. नावस्मरण देखील काही करायचंही नाही. अशा वेळेला उत्तम वाचन करा. अशा वेळेला अत्यंत प्रेरणादायक कृतीदायक असं वाचन करा. अशा वेळेला असं चिंतन करा की मी कसं होईल असं म्हणतो तसं व्हायला तर पाहिजे हा केवळ माझा फरक आहे. या तर्कावर अगदी अशा घटना घडतील आणि परिस्थिती पुढे जाईल असं होईल नाही आणि जर केली तर होऊ दे मी तयार आहे म्हणतायला असं चिंतन करा. मी असं सांगतो की हा प्राथमिक परमार्थ आहे पण ते तुम्ही करा. प्रार्थना शांत व्हा. शांत झाल्यावर आपण डोळे मिळून ध्यानाला बसायला सांगतात तर काही ठिकाणी डोळे उघडून एखाद्या वस्तूवर लक्ष केंद्रित करावयास सांगतात. आणखी एक पद्धत म्हणजे डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करण्यास सांगतात. नक्की शास्त्रीय पद्धत कोणती डोळे मिटले की कधी न येणार विचार मनात येऊन निर्माण होतात. डोळे उघडे ठेवून एखाद्या सगुण मूर्तीकडे पाहत राहिले तर त्या मूर्तीच्या सगुण रूपातील गुणांविषयी विचार येणार. उदाहरणार्थ रामकृष्ण इत्यादी त्यामुळे डोळे घेऊन श्वासावर लक्ष केंद्रित करणे सोपे वाटते. कृपया मार्गदर्शन करावे. खूप चांगला प्रश्न आहे. उशिरा घेतला याच कारण असं की हा प्रश्न मला जास्त महत्वाचा वाटला डिप्रेशनचा. कारण डिप्रेशन असणारी व्यक्ती फार तळमळत आहे. एखाद्या वस्तूवर
लक्ष केंद्रित करायला डोळे उभे ठेवून सांगतात तर आपण डोळे विटून ध्यानाला बसायला सांगतात. ध्यानाला डोळे विटून बसायला सांगणं एवढंच मी करत नाही तर डोळे मिटल्यानंतर जे विचार येतील त्याच्यातला प्रत्येक विचार सॉर्टआउट करून तो सोडून द्यायला मी सांगतो. दृष्टीद्वारे साक्षीद्वारे अनित्यपणाने त्या विचाराचा आणि आपला संबंध नाही अशी साक्षीत्वाची भूमिका धरून येणारा प्रत्येक विचार त्याचा त्याग करायला सांगतो. नुसतं डोळे फिटायला सांगतो. आता जर ध्यानाला बसला तर विचारच कुठून द्यायचा नाही असं बघा. तरीही विचार आहे जो विचार कुठे येतो कुठला आहे वेगळेपणा समजू द्या. त्या विचाराची एकरूप होऊ नका आणि मी आणि तो वेगळा असणारा विचार याच्यामध्ये मी म्हणजे साक्षी असणाऱ्या मी या विचाराची आता मला काही गरज नाही म्हणून त्या विचाराचा त्याग करायचा. त्या विचारावर पुढे चिंतन लावायचं नाही असं ध्यान मी सांगतो. असं ध्यान केलं की कधी न येणारे विचार मनात येऊन प्रेमान घालत असतील तर आता एकच विचार येईल त्याच्या पुढचे विचार तुम्ही करत असता. बघण्यास विचाराचा त्याग करा. ज्ञानेश्वर महाराजांचे म्हणजे सूत्र शोकून संकल्पा दाखवते. संकल्प निर्माण झाला की त्या संकल्पाला त्या संकल्पातून पुढचा संकल्प त्याच्यातून अजून पुढचा असं संकल्पाला जी सूत्र संकल्पी होते तर ती स्फूटी होणार. साक्षीत्वानी दृष्टीत्वानी विचार उद्भवला की तो करू द्या. तुम्ही ध्यानाबाजूला विचार उठला आज काय माहिती करायची करू द्या. उठल्यावर आता ऑफिसमध्ये गेल्यानंतर आज अमुक अमुक काम करायचं आहे असं विचार आल्याबरोबर तुम्ही ऑफिस पाहता ऑफिसमध्ये तुम्ही बसता ते काम करता तुमचं रिलेशनचं सबमिट करता त्यांची शाबासकी घेतात किंवा ते काम होत नाही असं अनुभवतात. आज ऑफिसमध्ये तर मी वेगळा आहे आत्ता आणि आत्ता मी जर ध्यानाला बसतोय हा विचार आत्ताही करणार नाही सोडून द्या. मग विचाराची माफक गरज आहे. विचार लांबवण्याचं काम ती हिंमत तुम्ही करता. तुम्हाला माहिती नसतं की आपण आपल्या हिंमतीने विचार करतो. तुम्हाला असं वाटतं की आपण हातोबत झालेलं आणि विचार घ्यायचा आहे तसं नाही. तुम्ही विचारायला भरता ते तुम्ही भरू नका असं इथे सांगितलं जातं. डोळे उभे ठेवून एखाद्या सगुण मूर्तीकडे पाहत राहिले तर त्या मूर्तीच्या सगुण रूपाने गुणांविषयी विचारायचा. उदाहरणार्थ रामकृष्ण हा घटनाचा प्रकार असा प्रसंग आलेला महात्मानी भागवतामध्ये अर्थात ध्यान म्हणून जे सांगितलेलं आहे मूर्तीकडे पाहावं मग मूर्तीच्या मुखाकडे पाहावं मुखाच्या आनंदाकडे पाहावं मग फक्त मोदक शिल्लक राहावं बरोबर आपण आनंद असं म्हणतो. पण मूर्तीकडे पाहताना फक्त मूर्तीकडे पाहिलं जात नाही. तुम्ही अर्जुनासारखे नाही आहात फक्त पक्षाच्या डोळ्यात पाहाल आणि असं पाहत असताना मूर्तीकडे पाहत असताना आणि एकाग्र होऊन पाहत असताना एकाग्रता साधली गेली नाही तर मूर्तीकडे पाहण्याही चालले एकाग्रताही नाही त्यामुळे विचारही अनेकाग्रता आहे अशी अशी जर पंचायत झाली तर त्या ध्यानातून निष्पन्न काहीच होत नाही. शिवाय त्राटकासारख्या गोष्टीमध्ये म्हणजे एकाग्रतेने एका वस्तूकडे पाहत राहणार त्याला त्राटक असं म्हणतात. या त्राटकामध्ये असा एक धोका आहे की विचार खूप एकत्रित झाले आणि जर शुभ विचार आले आणि सातत्याने शुभ विचार तुम्ही असाल तर शतपटी तुमचं शुभ होतं तुमचं मन शुभ होऊन जात. पण प्रसंग वर्षात जर अशुभ विचार आले तर मगाशी जर सांगितलं विक्रेतन आहे एकाग्रता करू नका. अशुभ विचार आले तर त्या अशुभ विचार मनात कशापटीने वाढतात. एकाग्रतेने मनाचं सामर्थ्य फार वाढलेलं असतं त्यामुळं
उलट अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ताकद हे कधीतरी धोकादायक आहे. ते कोणाकडे सद्गुरूंच्या मार्गदर्शनामध्ये केवळ तरच उत्तम आहे. तिथं असं सांगतात त्यामध्ये डोळे घेऊन श्वासावर लक्ष केंद्रित करणं खूप वाटतं. अगदी जरूर करा. डोळे मिटा. डोळे मिटल्यानंतर श्वास बाहेर पडतोय पहा. श्वास आत येतोय पहा. बाहेर जातोय पहा. हे पाहणं जे आहे बाहेर चाललेलं आहे आणि आत येतो आहे या दरम्यान विचार करून विचार करा. श्वास येतो तेवढं विचार येत यायचा नाही. बस फक्त तेवढाच आहे. बाकी फार मोठ्या वेळाची कल्पना इथं नाही. श्वास घेईपर्यंत अर्थ पडाल विचार नाही. श्वास होतेपर्यंत तेवढ्या विचार येऊ शकता. खूप चांगलं असं झाला. आपण जर मेदानी आपण केलं तर त्याच्यात पुढं एक सांगतो की श्वास घेऊन थांबल्यानंतर जसं तुम्ही राहणार डोस सोडला बांधणी पाण्यात थांब राहणार थांब मग पोहोचला. एक क्षण असा आहे की श्वास सोडला थांबला श्वास आणि मग श्वास घेतला. क्षणभर शून्य आहे. श्वास घेतला पाणी ओढून घेतलं बांधणीमध्ये तुम्ही ते टाकून दिलं श्वास घेतला निर्विचार आहात. अजून राहण्याचं सुटलेलं नाही. शून्य आहे. विचाररहितता आहे. पहा श्वासावर विचाररहितता आहे ही रूपकात्मक आहे. ती विचाररहितता खरी आहे. श्वास घेणं संपलेलं आहे. सोडणं सुरू झालेलं नाहीये. त्या दरम्यानच्या काळात अगदी किंचित क्षण मात्र विचाररहितता आहे. ही विचाररहितता श्वासावर विचाररहितता जी आपण अनुभवतो त्याच्यापेक्षा महत्वाची आहे. त्याही श्वास घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी जे शून्य आहे ती विचाररहितता योगाच्या दृष्टीने अधिक महत्वाची आहे. ही विचाररहितता अनुभवा ते शून्य असतं. शून्य निःशून्याचे बीज महाशून्य असं स्वरूपानंद म्हणतात. या शून्यातून असं एक भाग्याचा क्षण येईल की थांबलेले आहात आणि श्वासही उतरला पाहिजे आणि शून्य स्थिती देखील तशीच टिकून आहे. एक क्षण दोन तीन चार श्वास उतर विचारही उतर नाही. तुम्ही निःशून्य होऊन जा. तुम्हाला अधिक आंतरिक शांतीचा लाभ होईल. नाहीतरी दोहम श्वासावर जे केलं जातं त्याच्यामध्ये श्वास घेताना शब्द आहे सोडताना शब्द आहे आणि घेतल्यानंतर सोडण्यापूर्वी निशब्दता आहे. त्या निशब्दतेच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे प्रमाण प्रभाव देखील आहे. अशा प्रमाणात भावाच्या सहित जर श्वास घेतला निशब्द राहिला परमात्मा भावानी सोडला की मग नंतर जे अधिकार मनरहित व्हाल तेव्हा परमात्मा भावानी म्हणून परमात्मा भाव याचा अर्थ खूप शांती समाधान अविनाशी चैतन्य रूप अशी प्रगती. त्यामुळे खूप चांगलं आहे जे नंतर आहे ते असं आहे की श्वासावर देखील अति दीर्घकाळ लक्ष ठेवायचे. श्वास मुकामून घेत कारण की अनेकही क्रिया असल्यावर शरीराला आवश्यक इतका श्वास घेण्याचं इंटरेस्ट आत आपलं आपण शरीराला कळतं. तेवढा श्वास घेतला जातो सोडला जातो त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त नियंत्रण ठेवू नका. म्हणून थोडा वेळ असं करा आणि मग पहिला जो उपाय आम्ही जेव्हा करता तुम्ही विचार उद्भव द्यायचा नाही. उद्भवला तर त्याच्यावर बाहेर करायचा. विचारचा त्याग करायचा आणि विचारापासून आपण वेगळे आहोत आणि जो वेगळा आहे त्याने आपल्या स्वतःचा अनुभव घेऊन वेगळेपणाने राहायचं. असं जर केलं तर मात्र ध्यान उत्तम होईल. मात्र हे देखील नुसतं वर्णन करून सांगितल्याने तुम्हाला समजा असं होणं शक्य आहे. कोणाकडून तरी शिकायला लागेल आणि अभ्यास करायला लागेल, त्याचा पुष्कळ अभ्यास करायला लागेल. सूक्ष्म आहे मात्र प्रश्न चांगला होता, त्यामुळं आपला कार्यक्रम पुढे गेला. मात्र इथून जाताना काही घेऊन गेल्यासारखं असं तुम्हाला निश्चित होईल.
म्हणून थोडस वेळ पुढे गेला असं हे निर्णयाचं पूर्ण आणि एका विद्यार्थ्याचा प्रश्न आहे, म्हणजे मामासाहेब दांडेकर अभ्यासन आणि पाहुणा पवित्र मंडळ याच्या यांच्या संयुक्त विद्यमाने असणाऱ्या कार्यक्रमात कितीतरी दिवसांनी एका विद्यार्थ्याचा प्रश्न आला. ही खूप चांगली गोष्ट आहे. धन्यवाद.
Ah. Thank you.